सूचना या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. ऑल इंडिया रेडिओ आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही. धन्यवाद.
नमस्कार श्रोते हो, एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. या कार्यक्रमात आज आपल्या बरोबर आहेत सुप्रसिद्ध युरोलॉजिस्ट डॉक्टर सुरेश पाटणकर. नमस्कार डॉक्टर सुरेश.
नमस्कार.
श्रोते हो, एस हॉस्पिटल हे NABH मान्यताप्राप्त हॉस्पिटल असून गेली 40 वर्ष अविरत आणि अखंडपणे 24/7 उत्तम प्रतीच्या आरोग्य सेवा देत आहे. किडनी आणि मूत्रपिंडावरील सर्व प्रकारचे अत्याधुनिक उपचार ज्यामध्ये किडनी ट्रान्सप्लांट, लेझर शस्त्रक्रिया, रोबोटिक लॅप्रोस्कोपी, डायलिसिस, कर्करोग शस्त्रक्रिया इत्यादी इथे नियमितपणे केल्या जातात. याशिवाय या हॉस्पिटलमध्ये मूत्रविकार तज्ज्ञांची संपूर्ण टीमही उपलब्ध आहे, ज्यामुळे रुग्णाला एकाच ठिकाणी युरोलॉजी संदर्भातील थर्ड ओपिनियनही उपलब्ध आहे. या आणि इतर अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे एस हॉस्पिटल हे राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रसिद्ध होत आहे. आज याच एस हॉस्पिटलच्या कार्यक्रमातनं आपण आपल्या श्रोत्यांना किडनीच्या आरोग्याबद्दल मार्गदर्शन करणार आहोत. सर, मला असं सांगायचंय की किडनी हा आपल्या शरीरातला तसं बघायला गेलं तर अगदी छोटासा अवयव, तर ही किडनी आपल्या आरोग्यासाठी का गरजेची असते आणि तिचं नेमकं कार्य काय आहे?
जर आपण मूर्ती लहान पण कीर्तिमान असं जे आपण म्हणतो, तर त्यासाठीच मला असं निसर्गाने आपल्या 2 किडनी दिलेल्या आहेत. निसर्गाने ही जी योजना केलेली आहे त्याच्या पाठीमागे आपण मूत्रपिंडाचं महत्व समजून घेणं फार आवश्यक आहे.
अगदी खरं.
महत्व मी असं का म्हणतो की शरीरामध्ये ज्या काही बॉडी रिॲक्शन ज्याला आपण म्हणतो, ज्याला मेटाबॉलिझम म्हणतो, हे जेव्हा घडत असतं त्यामध्ये जो काही कचरा निर्माण होतो आणि हे कचरा साफ करण्याचं ज्याला आपण फिल्टरिंग म्हणू, हे काम किडनी करत असते.
अच्छा.
आणि मला या ठिकाणी सांगावं लागेल की बऱ्याच वेळेला किडनी कुठे असते हे देखील सर्वसामान्य माणसांना माहिती
नसते. एक्झॅक्टली याच मुद्द्यावरती मला आता तुमच्याशी बोलायचंय, पण त्याआधी श्रोते हो, किडनी आणि मूत्रविकारांवरील सर्व प्रकारच्या अत्याधुनिक उपचारांसाठी किंवा किडनी आणि मूत्रविकारासंबंधित काही प्रश्न तुम्हालाही असल्यास संपर्क करा 40 वर्षांपासून मूत्रविकारासाठी प्रसिद्ध असलेल्या डॉक्टर सुरेश पाटणकर आणि त्यांच्या तज्ज्ञ युरोलॉजी टीमच्या एस हॉस्पिटलला एरंडवणे पुणे इथे. संपर्क 020-670-29-100. नंबर पुन्हा एकदा 020-670-29-100, म्हणजेच 02-0-6-7-0-2-9-1-0. सर, तुम्ही सांगत होता की किडनी नेमकी कुठे असते शरीरामध्ये?
हो, म्हणजे जर आपण विठ्ठलासारखं उभं राहिलो तर जिथे आपल्या अंगठे येतील त्या दोन्ही बाजूच्या कुशीमध्ये साधारणतः मुठीच्या आकाराचा, ज्याला आपण डबल बी नावाची एक आपल्याकडे भाजी असते, त्या आकाराचा हा अवयव असतो ज्याला आपण म्हणतो मूत्रपिंड. आणि ह्याच मूत्रपिंडामध्ये ही सर्व ज्याला मूत्रनिर्मिती ज्याला आपण म्हणतो की ज्यामध्ये शरीरामध्ये जे काही केमिकल्स किंवा जो कचरा तयार होतो ते फिल्टर करण्याचं काम केलं जातं. तेथून पुढे मूत्रपिंडातून मूत्रवाहक नलिका असते, तिथून हे मूत्र वहन होऊन मूत्राशय जे पिशवी देतं आणि तिथून आपल्याला बाह्य मूत्र मार्गातून बाहेर टाकलं जातं. ह्या मूत्रपिंडाचं कार्य अखंडपणे चालू असतं, म्हणजे त्याला विश्रांती अशी नाहीच आहे, कारण शरीरामध्ये सतत जो काही मेटाबॉलिझम किंवा चयापचय होणार आहे त्यामध्ये निर्माण होणारा कचरा बाहेर काढण्याची प्रोसेस सतत चालू असते.
अच्छा. पण मग आता तुम्ही म्हणालात की आपल्या शरीरामध्ये 2 किडनी असतात, तर या दोन्ही किडनी सायमल्टेनियसली काम करत असतात?
हो. उत्तर असं आहे की एक स्पेअर ऑर्गन जसं आपण म्हणतो गाडी जशी स्टेपनी असते, ते देण्याचं कारण असं आहे की इतकं महत्वाचं काम ही किडनी करत असते. समजा दुर्दैवाने जर काही समजा काही रोग झाला तर एक किडनी काढावी लागली तर एक किडनी ही संपूर्णपणे आपल्या निरोगी ठेवू शकते, पण जेव्हा एक किडनी राहते तेव्हा ती किडनी संपूर्ण दुसऱ्या किडनीचं काम करायला लागते.
ओके. अशा पद्धतीने खरं तर किडनीचं काम पण हृदयासारखं अव्याहतपणे चालू
असतं. अगदी 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 अगदी.
म्हणूनच किडनी हा खूप महत्वाचा ऑर्गन आहे आणि त्याची काळजी कशी घेतली पाहिजे किंवा त्याचं आरोग्य कसं राखलं पाहिजे याबद्दलचं मार्गदर्शन तुमच्याकडनं अजून घ्यायचं आहे, पण आजच्या भागाची वेळ संपत आली आहे तेव्हा आज आपण इथेच थांबूयात. डॉक्टर सुरेश पाटणकर सर, तुम्ही आज इतकी उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
धन्यवाद. धन्यवाद.
श्रोते हो, किडनी आणि मूत्रविकारांवरील सर्व प्रकारच्या अत्याधुनिक उपचारांसाठी किंवा किडनी आणि मूत्रविकारासंबंधात तुमच्याही मनात काही प्रश्न असल्यास नक्की संपर्क करा 40 वर्षांपासून मूत्रविकारासाठी प्रसिद्ध असलेल्या डॉक्टर सुरेश पाटणकर आणि त्यांच्या तज्ज्ञ युरोलॉजी टीमच्या एस हॉस्पिटलला एरंडवणे पुणे इथे. संपर्क 020-670-29-100. नंबर पुन्हा एकदा 020-670-29-100. 02-0-6-7-0-2-9-1-0. पुन्हा भेटूयात एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
नमस्कार.